chinimandi.com पॉडकास्ट।
केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून साखर कारखाना पुनरुज्जीवित करण्याचा आग्रह गोव्याचे माजी PWD मंत्री आणि आमदार सुदीन ढवळीकर यांनी सरकारकडून केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून संजीवनी साखर कारखाना पुनरुज्जीवित करण्याचा आग्रह केला आहे, ज्या योजनेमध्ये 60 करोड रुपयाच्या निधीचे नियोजन केले आहे। आमदार ढवळीकर म्हणाले, त्यांनी 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन कृषी मंत्री विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत या योजनेला कृषी विभागाअंतर्गत आणण्याबाबत चर्चा केली होती, जेणेकरून केंद्र सरकारच्या योजनांचे सर्व लाभ मिळू शकतील। ढवळीकर म्हणाले, या सरकारच्या योजनेअंतर्गत संजीवनीचा पुनरुद्धार करण्यासाठी 60 करोड रुपये मिळू शकतात आणि या प्रकारे शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा कारखाना सुरू केला जाऊ शकतो आणि त्यांना ऊस उत्पादन वाढण्यासाठी प्रोत्साहित केले गेले पाहिजे। सहकार मंत्री यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप करून त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास आवाहन केले। ढवळीकर म्हणाले, सहकार मंत्र्यांच्या अक्षमतेसाठी शेवटी लोक मुख्यमंत्र्यांनाच दोष देणार।